तंबाकू अर्थात टोबॅको। सोलॅनेसी कुलातील निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतींना सामान्यपणे तंबाखू म्हणतात। धोत्रा ही वनस्पती ही सोलॅनेसी कुलातील आहे। प्राचीन काळापासून मनुष्याने तंबाखूच्या पानांचा वापर चघळण्यासाठी, तपकिरीसाठी व धूम्रपानासाठी केलेला आहे। या पानांना देखील तंबाखू म्हणतात। तंबाखूचा वापर औषध म्हणूनही होतो। निकोटियाना प्रजातीतील निकोटियाना टॅबॅकम आणि निकोटियाना रस्टिका या जाती तंबाखूकरता लागवडीखाली आहेत। चीन, पाकिस्तान, ब्राझील, भारत, क्युबा आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे देश तंबाखूच्या उत्पादनात आघाडीवर असून त्या देशांसाठी ते एक नगदी पीक आहे। पुढील वनस्पती वर्णन निकोटियाना टॅबॅकम ह्या प्रजातीचे आहे। तंबाखू ही वर्षावी वनस्पती 1 ते 3 मीटर उंच सरळ वाढते। खोडावर एका आड एक फांद्या येतात। या फांद्यांवर चिकट व ग्रंथीयुक्त केस असतात। पाने लांबट व भाल्यासारखी किंवा अंडाकृती असून ती 60 ते 100 सेंटीमीटर लांब असतात। पानांचे देठ लहान असतात किंवा नसतात। फुलोरा परिमंजरीच्या स्वरूपात असून फुले द्विलिंगी, नियमित, नरसाळ्यासारखी व फिकट लाल किंवा पांढरी असतात। फळ शुष्क लंबगोल किंवा लांबट गोलसर असून ते 2 सेंटीमीटर लांब असते। फळात गोलाकार व बारीक अनेक बिया असून त्यांचा आकार चवळीच्या बियांप्रमाणे असतो। निकोटीन आणि सुगंध यांचे प्रमाण तंबाखूच्या प्रकारावर अवलंबून असते। भारतात उत्पादित होणाऱ्या तंबाखूचा मोठा भाग धूम्रपानासाठी, चघळण्यासाठी व तपकिरीसाठी वापरला जातो। दात घासण्यासाठीही तंबाखू वापरतात। आयुर्वेदानुसार तंबाखू शामक, आकडीरोधक व कृमीनाशक असून पचनांच्या तक्रारींवर गुणकारी आहे। त्यानुसार तंबाखूचा वापर विविध औषधांमध्ये केला जातो। तंबाखूची पूड व अर्क यांचा वापर कीटकनाशक म्हणूनही होतो। बियांपासून तेल काढून ते रंग व व्हार्निशमध्ये वापरतात। तंबाखूमध्ये निकोटीन हे अल्कलॉइड असते। तंबाखूचे खोड, शिरा व पानातून निकोटीन मिळवतात। निकोटीन हे सल्फेटाच्या रूपात कृषी क्षेत्रात कीटकनाशक म्हणून वापरतात। निकोटीन काढून घेतल्यानंतर तंबाखूचा वापर खतासाठी करतात, कारण त्यात पोटॅशचे प्रमाण जास्त असते। तंबाखूमध्ये 13 प्रकारची विकरे आढळून आली आहेत। त्यामध्ये प्रथिने, अमिनो आम्ले, पॉलिफेनॉल व कॅरोटीन ही जैवरसायनेही आढळतात। शिवाय तंबाखूमध्ये अनेक बाष्पनशील तेले असून हे सर्व घटक उपयुक्त असतात। तंबाखूच्या सेवनामुळे हानिकारक कर्करोग, हृदयविकार असे विकार जडतात। तंबाखूच्या धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो। जगभर दरवर्षी सुमारे 54 लाख व्यक्ती तंबाखूच्या अतिसेवनामुळे मृत्युमुखी पडतात। विकसित देशात धूम्रपानाचे प्रमाण घटले असून विकसनशील देशांमध्ये ते वाढत असल्याचे आढळून आले आहे। भारतात लागवडीखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 0.25% जमीन तंबाखूच्या लागवडीखाली आहे। तंबाखूच्या विविध उत्पादनांपासून भारत सरकारला मोठा महसूल मिळतो। उदाहरणार्थ 2012 साली भारत सरकारला तंबाखूपासून अंदाजे 15,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता। तंबाखूच्या उद्योगाचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने 1976 साली आंध्र प्रदेशात गुंटूर येथे इंडियन टोबॅको बोर्डाची स्थापना केली। देशात होणाऱ्या तंबाखूच्या उत्पन्नाचा आढावा घेणे, तंबाखूची प्रतवारी तसेच दर्जा ठरवणे, तंबाखूची आयात निर्यात करणे आणि उत्पादक, दलाल व निर्यातदार यांना माहिती पुरवणे अशी महत्त्वपूर्ण कामे या बोर्डाकडून केली जातात। ही नोंद डॉ. किशोर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे।